श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ओ वाळु आरती माझा सद्गुरुनाथा माझा साईनाथा, आचाहे तत्वांचा दीप लाविलाता, निर्गुणाचे स्थिते कैसे आकार आले बाबा आकार आले, सर्वा घटी भरून उरले साई माऊले। ओ वाळु आरती माझा सद्गुरुनाथा माझा साईनाथा, आचाही तत्वांचा दीप लाविलाता, रजतम सत्वती घे माया प्रसवली बाबा माया प्रसवली, मायेची या पोटी कैसी माया उद्भवली। ओ वाळु आरती माझा सद्गुरुनाथा माझा साईनाथा, आचाही तत्वांचा दीप लाविलाता, सप्त सागरी कैसा खेळ मांडिला बाबा खेळ मांडिला, खेळोनिया खेळ अवघा विस्तार केला। ओ वाळु आरती माझा सद्गुरुनाथा माझा साईनाथा, आचाही तत्वांचा दीप लाविलाता, ब्रह्मांडीची रचना कैसी दाखविली डोळा बाबा दाखविली डोळा, तुका म्हणे माझा स्वामी कृपाळू भोळा। ओ वाळु आरती माझा सद्गुरुनाथा माझा साईनाथा, आचाही तत्वांचा दीप लाविलाता, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविते साधु संता, मनोवेधला माझा आरती ज्ञान राजा, लोपले ज्ञान जगे इत नेणती कोणी, अवतार पांडुरंग नवठे संत, मनोवेधला माझा आरती ज्ञान राजा, कनकाचे ताट करी उघ्या गोपी कनारी, नारद तुंबर हो समदा साधु संत, मनोवेधला माझा आरती ज्ञान राजा, प्रगट गह बोले विश्व ब्रह्म की केले राम जनार्दनी, पाई कटविले आरती ज्ञान राजा, महाकैवल्य तेजा सेविति साधु संत, मनोवेद चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ति पाय दाखवियाम्हा आरती तुकारामा
बाबा चौक झाडीला
करुता बाबा करा साईनाथा चिन्मय हे सुखधाम जाऊनी पहुडा एकांता भावार्थाचा मंचक हृदया काशीतांगिला हृदया काशीतांगिला मनाची सुमने करोनी केले से जेला आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा करा साईनाथा चिन्मय हे सुखधाम जाऊनी ओढा एकांता द्वैताचे कपाट लावून एकत्र केले बाबा एकत्र केले दुर्बुद्धीचा काठी सोडूनी पडदे सोडिले आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा करा साईनाथा चिन्मय हे सुखधाम जाऊनी पहुडा एकांता आशा तृष्णा कल्पनेचा सोडून गलबला बाबा सोडून गलबला दया क्षमा शांती दासी उभ्या सेवेला आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा करा साईनाथा चिन्मय हे सुखधाम जाऊनी पहुडा एकांता आलक्ष उन्मनी घेऊनी नाजुक दुःशाला बाबा नाजुक दुःशाला निरंजन सद्गुरु स्वामी जिजविल सेजेला आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा करा साईनाथा चिन्मय हे सुखधाम जाऊनी बहुडा एकांता सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त पाहि प्रसादाची वाट द्यावे धुवनी या ताट शेष घेऊनी जाईना तुमचे झालिया भोजन झालं एक सवा तुम्हाळून या देवा शेष घेऊनी जाईना तुमचे झालिया भोजन तुका म्हणे चित्त करुणी राहिलो निवांत शेष घेऊनी जाईना तुमचे झालिया भोजन पावला प्रसाद आता विठोनी जावे बाबा आता निजावे आपुला तो श्रम कळवे तसे भावे आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा बाबा साई दयाळा तुरले मनोरथ जातो आपुल्या स्थळा तुम्हासी जागव आम्ही आपुल्या चढा बाबा आपुल्या चढा शुभाशुभ कर्मे दोष हरावया पीडा आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा बाबा साई दयाळा उरले मनोरथ जातो आपुल्या स्थळा तुका म्हणे जिदले उच्चिष्टाचे भोजन उच्चिष्टाचे भोजन नाही निवडिले आम्हा आपुल्या भिन्न आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा बाबा साई दयाळा उरले मनोरथ जातो आपुल्या स्थळा सद्गुरु साईनाथ महाराज की जय
श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज।